नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना एक नवीन विशेष कार्ड दिलं जाणार आहे. आधार कार्डावरच्या जन्मतारखेनुसार 70 वर्ष आणि त्याहून अधिक वयाचे नागरिक या योजनेत अर्ज दाखल करण्यास पात्र असतील. ही योजना 1 आठवड्यात सुरू होईल अशी अपेक्षा असून यासाठी पात्र व्यक्तींनी वेबसाईटवर अर्ज भरणं आवश्यक आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयच्या प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. 10 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मिळाला. या प्रकरणावर केजरीवाल यांनी कुठलेही जाहीर वक्तव्य करू नये, विशेष न्यायालयात सर्व सुनावण्यांना हजर राहावं अशी अट सर्वोच्च न्यायालयानं घालून दिली आहे. ईडी अर्थात सक्त वसुली संचालनालयाच्या प्रकरणात त्यांना यापूर्वीच जामीन मिळाला आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात गेलेले मुंबईकर आता परतीच्या वाटेला लागले आहेत, त्यामुळे माणगाव इंदापूरसह मुंबई गोवा महामार्गावरच्या अनेक शहरांमध्ये वाहनांच्या लांबच रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ई कॉमर्स कंपन्या काही निवडक कंपन्यांना पसंती देऊन गैरस्पर्धात्मक पद्धतींचा अवलंब करत असल्याचं भारतीय स्पर्धा आयोगाच्या निदर्शनाला आलं आहे. आयोगानं एका अहवालात या तपासाबद्दल माहिती दिली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 72 अंकांची घसरण होऊन तो दिवस अखेर 82,891 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 32 अंकांची घसरण नोंदवत 25,356 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.